नमस्कार, श्रद्धा वझे बातम्या देत आहे. ऐकूया काही ठळक घडामोडी. आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी हाच आपला चेहरा असून महाविकास आघाडीचं जागावाटप येत्या एक दोन दिवसात जाहीर करू अशी ग्वाही काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिली आहे. या निवडणुकीत एकजुटीनं भाजपाशी लढू आणि सरकार स्थापन करू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भात बैठक मुंबईत सुरू आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे. महायुतीचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत काल बैठक झाली. या बैठकीत जागा वाटपाबाबत सविस्तर चर्चा झाली असून अनेक जागांवरला तिढा सोडवण्यात यश आल्याचं सांगण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी ज्या पात्र मतदारांनी अद्याप नावनोंदणी केलेली नाही त्यांना आजचा दिवस संधी आहे. आज रात्री 12 वाजेपर्यंत मतदार नोंदणीचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुदत 29 ऑक्टोबरपर्यंत आहे. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसाच्या 10 दिवसांपूर्वी मतदार नोंदणी करता येते. केंद्र सरकारनं राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर यांची नियुक्ती केली आहे. यासंदर्भात अधिसूचना केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयानं काल जारी केली. यापूर्वी त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणूनही काम केलेलं आहे. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानावर सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत आज भारतानं न्यूझीलंडपुढे विजयासाठी 107 धावांचं आव्हान ठेवलं आहे. सकाळी भारतानं 3 बाद 231 धावांवर डाव सुरू केला. 462 धावांवर भारताचे सर्व गडी बाद झाले. सरफराज खाननं आंतरराष्ट्रीय कसोटीतलं पहिलं शतक झळकावलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.